शेती किती आहे तुम्हाला दोघींना? सीताबाई तुम्हाला किती शेत आहे?
आम्ही असे
पोट भरून खायचं, हातावर पोट भरायचं आणि खायचं.
शेतच नाही
काय ते शेत, शेतही नाही, पोतही नाही, काय नाही.
का बरं असं
लोकांची करायची वाटेनी आणि खायची.
तुमची स्वतःची नाही सावित्रीबाई, तुम्हाला
त्यांच्या वडिलांची आहे. वडिलांची आहे
पण इकडची
नाही. वडिलांच्या घरी त्या
वडिलांचीच घरी आहे. तुम्ही टाकून दिलं का काय तुम्हाला?
पांडुरंगाला ठाऊ, आपल्याला तरी काय ठाऊ.
नाही आता एवढ्या वयात सांगायला काय हरकत
नाही.
पहिल्यापासूनच म्हणायचं.
पण म्हणजे मग तुमच्या नवऱ्याने दुसरी बायको केली म्हणायची?
नाही केली, नाही केली. आहे ना अजून मालक? मालक आहे ना अजून
होय. पण मग बापाच्या घरी येत म्हणजे म्हणून म्हणत.
हा तर बाप गेलं मरून, आई बसली जाग्यावर, भाऊ आहेत तिघ जण.
पण म्हणजे ह्यांचा नवराच तुमच्या माहेरी आला राहिला?
नाही
गावातच आहे.
गावातच आहे,
गावातच सासरे,
गावात सासर, गावातच माहेर.
मग पण तुम्ही सासरी राहिलेच नाही?
राहिले का दोन पोरी वस्तर.
आणि मग नंतर माहेरी आल्या?
मग आता काहीतरी झाला असं मोर पटत
नसतो.
नाही तर सुटला. पण मग आता तुमच्या मालकाने दुसरं लग्न नाही केलं?
नाही ना.
मग ते तसेच राहिले आणि तुम्ही तशाच
हे ब्रह्मचारीच राहिले.
त्या दोन शिवाने त्यांनी बी जन्म घातला.
खरं सांगा?
नाही नाही. हे बघा त्यांना काय लागतं? कीर्तन, भजन,
यांना
पोथी, पुस्तक.
मग म्हणून ही गाणी मला काही चालत
नाही. तर मग ही गाणी आम्हाला बी चालत ना. आता मी मस्या बघा नांगरगट्टे आहे ते पुस्तकावाले आहेत ते. मी आपली धनगरशी आहे. या वगाने चांगट्या बहादूर आहे. आपल्याला काही येत नाही. मग ही गाणी आता म्हणायचं ही सरले ती निस्त आपलं देवाधर्माचं म्हणायचं.
का बरं पण असं ही गाणी का आवडत नाही?
म्हणजे ही गाणी लोक म्हणायची की देवाधर्माचं म्हणायचं. तर आला बैलन घाल नांगराचा तास काही गाणं म्हणत मग ते आपलं विचारता
येवायार. नांगरल आठे येते सीता नांगराच्यात, कनकाने गवावायार. नांगरल आठे येते सीता नांगराच्यात, सीता गाव येली सीता रतनाची पेटी. नांगरल आठे येते जनकानी गवावयर. नांगरल आशी तशी सीता नांगराच्या तासी. जनकालग गाव येली सीता नांगराच्या तासी.
असंच म्हणायचं 100 वेळा की असं असं म्हणायचं.